నాహాకారం కైవల్యానందదాయకం సంసార తాప శమనం సమర్థం సమదర్శనం స్వయం ప్రకాశం సంసిద్ధం స్వరూపానంద సద్గురు పావనం పరమం శాంతం పావసేవాసినం భజే సోహం సిద్ధి సుసంపన్నో నాదసంధాన సంస్థితం విశేషశ్చ శ్రీగరు పాతు మాం భవే జ్ఞానేషాంఘ్రిసరోజలుబ్ధమతుప స్వామీ స్వరూపాంకితః వచనానుభూతిపథిక సాక్షీ స్వయం కాపడీ గార్హస్థే కిల ఏకనాథ సదృశో వృత్తౌ తుకారామవత్ సోహం యోగరతం కృతార్థచరితం వందే యతిం మాధవం. आज आपण ओंकाराची साधना करणार आहोत. आपण काय करणार आहोत ते सुरुवातीला मी सांगतो. सुरुवातीला आपण सर्वजण बरोबर ओंकाराचा उच्चार करणार आहोत. माझ्याबरोबर तुम्हीही कराल. हा उच्चार आपण अतिशय समग्रपणाने याचा अर्थ आपल्या आतल्या सगळ्या शक्ती एकवटून करणार आहोत. सगळ्या शक्ती एकवटून करणार आहोत म्हणून फार मोठ्यांदा ओंकार म्हणायचा आहे असा अर्थ नाही. तर मन चित्त अंतःकरण बुद्धी सगळे अभिजित बरोबर एकामागो एक राहा. अनिकेत विधाते इकडे सरका. तुम्हाला समजेल तुम्ही बाहेर आलाय ओळीचे आहे. देखणे का हा अतिशय एकाग्रतेनी आणि आपल्या सगळ्या शक्ती एकवटून म्हणजे मन चित्त अंतकरण पूर्वक अतिशय सजग होऊन आपण ओंकाराचा उच्चार करणार आहोत. साधारणपणे 10 मिनिटं पहिली आपण सर्वजण बरोबर ओंकाराचा उच्चार करू. माझ्याबरोबर तुम्ही कराल. त्याच्यानंतर मात्र आपण एक प्रयोग सुरू करणार. त्याचं स्वरूप असं असेल की तुम्ही माझ्या बरोबरच ओंकार म्हणणार असलात तरी देखील ओंकाराचा उच्चार झाल्यानंतर मी थांबायला सुरुवात करेन. लगेच पुढचा ओंकार मी म्हणणार नाही. आणि मी जेव्हा म्हणेन तेव्हा माझ्या पाठोपाठ तुम्ही म्हणाल. मी साधारणपणाने माझ्या एका श्वासाचं अंतर दोन ओंकारांच्या मध्ये ठेवीन. या ओंकाराच्या आरंभी तुम्ही सजग राहा, प्रतीक्षा करा. आता ध्वनी निर्माण होणार आहे ओंकाराचा आणि आपल्याला त्याच्याबरोबर जायचं आहे. विचारांना थांबवा. आणि अतिशय सावधपणाने निर्विचार जो आरंभ आहे त्या आरंभाच्या पूर्वीचं जे थोडं अंतर आहे त्याच्याबद्दल जागरूक राहा. त्यावेळेला विचार येऊ देऊ नका, कारण अशा सूक्ष्म साधनेमध्ये विचार असणं म्हणजे मूळ साधनेपासून दूर जाणं. विचार जणू झोप आहे किंवा भ्रम आहे असं समजा. विचार जर असेल तर तुम्ही सजग राहू शकणार नाही आणि सजगतेमध्ये विचार असू शकत नाही. ओम म्हणून झाल्यानंतर तुम्ही निर्विचार व्हाल, जागे असाल आणि ध्वनी नसलेली जी पोकळी आहे ती पोकळी तुम्ही अनुभवाल. मी जेव्हा ओंकाराचा उच्चार करेन तेव्हा माझ्या बरोबरच तुम्ही ओंकाराचा उच्चार कराल. ओंकाराचा उच्चार करताना अगदी ध्वनीच्या समवेत आपण असू. ओंकाराचा नाद आपण सर्वजण करू, त्या नादाबरोबर ध्वनीबरोबर आपण प्रवास जणू करतो आहोत. हळूहळू आपला ओंकार विलीन होईल तेव्हा सूक्ष्म होईल, विलीन होईल. हे सर्व आपण अत्यंत सावधपणाने सजगतेने पाहणार आहोत आणि ध्वनी नाहीसा होईपर्यंत आपण सावध राहू. ध्वनीच्या मध्यापासून ते अंतापर्यंत गेल्यावर ध्वनी नसलेलं जे टोक आहे तर ते टोक म्हणजे निर्विचार पोकळी आपण सावधपणाने पाहणार. आरंभ आणि शेवट हाच पुढच्या ओंकाराचा आरंभ असेल असं साधारणपणाने 10 मिनिटं केल्यानंतर मग मी एकटा ओंकार म्हणेन. नियम तोच, अभ्यास तोच. मी ओंकार म्हणायला सुरुवात करेन त्याच्या आरंभापूर्वी, तसेच तुम्ही सावध सजग असाल, निर्विचार पोकळीमध्ये लक्ष द्याल. ध्वनिरहित पोकळी अनुभवाल, नंतर मी म्हणेन आपण ऐकत असाल पण माझ्या ध्वनीबरोबर तुम्ही जणू प्रवास करत आहात. तुम्ही मनातल्या मनामध्ये ध्वनीबरोबरच असाल. मी उच्चार करत असलेल्या ओंकाराच्या शेवटापर्यंत तुम्ही हे पाहत राहाल आणि मग नंतर परत ती आरंभापूर्वीची सजग पोकळी. आरंभ, मध्य, अंत आणि अंत हीच पुढच्या उच्चाराची सुरुवात असेल. माझ्याबरोबर तुम्ही मनाने उच्चार कराल. साधारणपणे आपण 10 ते 12 मिनिटं असं करणार आहोत. त्यानंतर मात्र आपण जास्त सूक्ष्मतेने या अभ्यासाकडे पाहू. हा अभ्यास जरा अवघडच तुम्हाला वाटेल पण करता निश्चित येईल, कारण आतापर्यंत जी लय प्राप्त झालेली असेल आपल्याला मनाने उच्चार करून मनातल्या मनात तो ध्वनी अनुभवायचा आहे. मीही उच्चार करणार नाही, तुम्हीही उच्चार करणार नाही, पण मनात मात्र आपण ओंकाराचा उच्चार करणार. याच्या आधी आरंभी अतिशय सजग राहणार, पोकळी पाहणार. ओंकार म्हणत असताना मनातल्या मनात त्याच्याबरोबर आपण प्रवास करणार आणि जी शेवटची पोकळी आहे ती शेवटची पोकळी हा आपल्या पुढच्या ओंकाराचा प्रारंभ राहील. यावेळेला मात्र आपण हा शेवटचा अभ्यास आहे तो चिदाकाशामध्ये लक्ष देऊन करणार. साधारणपणे 5 ते 7 मिनिट असा आपल्याला हा अभ्यास करायचा आहे आणि मग त्याच्यानंतर जो काही 8:30 पर्यंत 5-7 मिनिट वेळ शिल्लक राहील त्यावेळेला केवळ पोकळीमध्ये आपण निर्विचार लक्ष पाठोपाठ लक्ष ठेवणारा जो आहे त्याला आपण लक्षात घेणार. त्याच्यावर आपण जणू ध्यान करणार आपणच ते आहोत आणि एका ब्रह्मतेच्या अनुभवामध्ये आपण चिदाकाशामध्ये थांबून राहणार. अभ्यास सोपा आहे आणि अभ्यास अवघड देखील आहे. आपण कसा करतो याच्यावर ते अवलंबून आहे. आता मी सांगितलं तसं आपण अभ्यासाला सुरुवात करू. माझ्याबरोबर तुम्ही ओंकार म्हणाल. काही मंडळींना प्राणायाम करताना ओंकार म्हणण्याची सवय असते. ते खूप तीव्र आवाजात आणि दीर्घ असा ओंकार म्हणू शकतात पण तिथली सवय तुम्हाला इथं कामाला येणार नाही. इथं आपल्याला भावनेसहित आणि सर्वांबरोबर म्हणायचं आहे असं असल्यामुळं अनावश्यक लांबू नका. सर्वांबरोबरच म्हणणं ही देखील एक कलाच आहे. शांत डोळे मिटून बसलेले आहोत. मी म्हणायला सुरुवात करेन आणि माझ्या पाठोपाठ तुम्ही म्हणायला सुरुवात कराल माझ्या बरोबर. अशा प्रकारचा ओंकाराचा उच्चार आपण सुरुवातीला 10 मिनिटं करणार आहोत. आपल्याला अतिशय सजग राहून सावध राहून पूर्ण लक्ष ठेवून ओंकार म्हणायचा आहे. Oh. अपना मन चित्त अंतकरण बुद्धि सर्व एक वटल पाहिजे। आता आपण उच्चार करणार आहात ते माझ्या बरोबर आणि मी प्रत्येक उच्चाराच्या आधी थोडासा थांबेन. मी जेव्हा थांबेन तेव्हा मगाशी सांगितलं तसं तुम्ही आरंभाचा ध्वनीच्या आरंभाच्या आधी जी पोकळी आहे त्या पोकळीमध्ये राहा निर्विचार. त्या निर्विचारतेचा अनुभव घ्या. मग ओंकाराचा उच्चार माझ्या बरोबर आताप्रमाणेच कराल. या ओंकारामध्ये आरंभापासून ते अंतापर्यंत त्याचा प्रवास आपण सर्वांनीच अनुभवायचा आहे. अंत झाल्यानंतर परत एक पोकळी निर्माण होईल. ती पोकळी किंवा निर्विचारता अनुभवायची आहे अतिशय जागेपणाने. आरंभ मध्य आणि अंत. अंत तोच पुढच्या ओंकाराचा आरंभ. साधारण एक श्वास घेईन सोडीन घेईन आणि मग पुढचा ओंकार मी करेन एवढा वेळ तुम्हाला मिळत जाणार आहे. तोपर्यंत तुम्ही अतिशय सावधपणाने सजगतेने निर्विचार राहा. ध्वनी बरोबर हळूहळू उच्चार करत पुढे पुढे जा. ध्वनी जसा विलीन होईल सूक्ष्म होईल शेवटापर्यंत जा. ध्वनीची आरंभ आणि शेवट अशी दोन्ही टोकं पहा. परत निर्विचार जा. ओंकाराचा ध्वनी संपल्यानंतर पूर्ण निर्विचार ओंकाराचा उच्चार केल्यापासून ते शेवटपर्यंत प्रवासावर लक्ष, ध्वनीचा अंत झाल्यानंतर परत निर्विचार पोकळीकडे लक्ष। आता सुमारे 10 ते 12 मिनिटापर्यंत मी एकटा ओंकाराचा उच्चार करेन. माझ्या ओंकाराच्या उच्चाराबरोबर आरंभापासून मध्य अंत आपण मनोमन उच्चार करतच राहाल. माझा उच्चार विलीन होऊन संपला की निर्विचार पोकळी. त्याच्याबाबत आपण अतिशय सावध राहू. परत मी जेव्हा ओंकाराचा उच्चार सुरू करेन तेव्हा माझ्या ओंकाराबरोबर तुम्ही असाल. मनोमन कोणीही उच्चार करणार नाही. Thank you. आता जी पोकळी आपण अनुभवतो आहोत त्या पोकळीपासून अजून सूक्ष्म अभ्यास आपल्याला करायचा आहे. ही निर्विचार पोकळी आणि आता आपण सर्वजणच साधारण 5 ते 7 मिनिटं ओंकाराचा मनातल्या मनात उच्चार करणार आहोत. मात्र मनातल्या मनात केलेला जो उच्चार आहे तो आपल्या ठिकाणी दुमदुम उठेत त्याच्या बरोबर आपण प्रवास करू, त्याचा लय पाहू आणि परत निर्विचार पोकळी आपण सुरू करू. आता तुम्ही जो ओंकार म्हणत असाल तो म्हणून झाल्यानंतर तुम्ही मस्तकाच्या पोकळीत लक्ष द्यायचं आहे, चिदाकाशात. त्या ठिकाणी अतिशय सजगतेने, सावधपणाने वृत्तीरहित निर्विचार अशी ती जागा पाहिजे आहे. विचाररहित चिदाकाशामध्ये लक्ष देत असताना जर कुणाचे सूक्ष्म श्वास ऊर्ध्वगामी झाले तरी देखील हरकत नाही. मुद्दामून काहीच करू नका. मनाचा लय झालेला आहे तुम्ही पाहत आहात. श्वास देखील ऊर्ध्वगामी होऊन श्वासांचाही लय होईल तुम्ही पाहत राहा. चिदाकाशात लक्ष द्या. वृत्तीरहित वृत्तीशून्य अवकाश पहा. वृत्ती शून्य अवकाश पाहणारा जो कोण आहे त्याला पहा. जो पाहणारा आहे त्यांनी स्वतःलाच जाणायचं आहे, स्वतःलाच पाहायचं आहे. आता चिदाकाश देखील बाजूला झाला. पाहणारा स्वरूपाच्या जाणीवेत राहील. अविनाशी चैतन्य रूप शांत स्वरूप. सुख स्वरूप. देहरहित अविनाशी चैतन्य मात्र सुख शांत हरी 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 स्वामी हरी 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 स्वामी जी नारायण राम राम हळूहळू सावध होऊन भानावर यायला हरकत नाही. बोला जगतगुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय राम.